आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz FM 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या मराठी कार्यक्रमात मी ललिता कानेटकर पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. आता आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे जाऊया. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आज मी ओळख करून देणार आहे रघुवीर कुलकर्णी यांची. रघुवीर कुलकर्णी हे मुंबईत राहतात. त्यांच्याबद्दल आता आपण अधिक जास्त माहिती करून घेऊया. कवी, लेखक, कलाकार, नाटककार, चित्रकार, दिग्दर्शक आणि व्यंगचित्रकार अशी विविध स्वरूपात ओळख असलेले मुंबईत वास्तव्य असलेले श्री रघुवीर कुलकर्णी आज माझ्याबरोबर गप्पा मारायला आले आहेत आपल्या सगळ्यांशी. तेव्हा प्रथम मी त्यांचं स्वागत करते सगळ्या आपल्या आकाशवाणी श्रोत्यांतर्फे. सिडनी आकाशवाणीवर आपलं मनपूर्वक स्वागत. आणि यांचं नाव जरी रघुवीर कुलकर्णी असलं ना तरी त्यांना सगळेजण रघुकुल या नावाने ओळखतात असं माझ्या लक्षात आलं. त्यांचं जे काही मी वाचलं लेख वगैरे त्या सगळ्याच्या खाली त्यांचं सही असते रघुकुल. तर ही पण एक गंमत आहे. ह्याच्या मागचं गूढ काय आहे ते आपण लवकरच जाणून घेऊया. तर नमस्कार.
नमस्कार.
माझी तुमच्याशी पहिली ओळख 1.5 वर्षापूर्वी झाली म्हणजे अप्रत्यक्षपणे, कारण तुमच्या मुलीनी म्हणजे यशदानी माझ्याकडे एक तुमचा लेख वाचायला पाठवला आणि तो मला तेव्हा खूप आवडला होता. आणि मी म्हटलं तिला कधीतरी तुझ्या वडिलांशी ओळख व्हायला मला खूप आवडेल. तर आता आज असा आपला ओळख व्हायचं योग आला कारण तुम्ही सिडनीत आलात त्यामुळे. तर कसं काय, तुम्ही मूळचे सोलापूरचे आहात पण आता गेली अनेक वर्ष तुमचं मुंबईत तुमचा ठिय्या आहे, तर हा प्रवास कसा झाला आणि हे रघुकुल नाव तुमचं कोणी पाडलं आणि कसं पडलं हे जाणून घ्यायची इच्छा आहे.
नमस्कार. खरं म्हणजे मी शिकायला सोलापूरला होतो कारण वडील माझे रेल्वेत होते आणि त्यांच्या वेगवेगळ्या वेळेंच्या ड्युट्या आणि त्याच्यामध्ये आमचं शिक्षण हे होऊ नये, सफर होऊ नये म्हणून त्यांनी मला सोलापूरला माझ्या आजोबांकडे ठेवलं होतं आणि ते शिक्षण तज्ज्ञ होते.
त्यांची सोलापूर
ते त्यांच्या हाताखाली शिकेन आणि ते गणित तज्ज्ञही होते, त्यांची गणिताची पुस्तकंही होती. तर तिथे ते रामाचे भक्त होते त्यामुळे त्यांनी माझं नाव रघुवीर ठेवलं होतं.
अरे.
आणि मग ते वेगळं पण होतं, लोकांना पण
त्यावेळेला.
आणि त्या नावाने मी मुंबईत आलो, जे जे मध्ये आलो, त्यानंतर
जे जे स्कूल ऑफ आर्टला
आलो आणि तिथे काहीतरी एक इन्कम सोर्स असावा शिकत असता
पॉकेट मनी,
साठी. तर म्हणून मी त्या मोदी थ्रेड्स एक शिक नावाचा मॅगझिन होतं. शिक म्हणजे हा फ्रेंच उच्चार आहे पण इंग्लिशमध्ये CHIC चिक असा होता. आणि ते भरतकाम, क्रोशे आणि बाकी अशा सगळ्या ज्या
क्राफ्ट मॅगझिन,
हा क्राफ्टचं मॅगझिन होतं. तर त्याची डिझाईन्स आणि त्याचं लेआउट करायचो मी. तर त्याचं जे मानधन होतं त्याचा चेक दिल्लीवर नाही यायचा. एक तर हा जॉब मी पार्ट टाइम जॉब पैसे मिळवण्यासाठी केला होता.
म्हणजे तेव्हा तुमचं कमर्शियल आर्टिस्ट
कोर्स चालू
होता,
आणि कॉलेज झाल्यानंतर मी हे करत होतो. तर ते चेक सगळे रघुकुल नावानी यायचे. कुलकर्णी वगैरे कंप्लीट नाव रघुवीर कुलकर्णी असं यायचंच नाही
त्यांना, मला वाटतं कळलं नसावं
काय. आणि मला तर पैशाची गरज होती म्हणून मी आमच्या एडिटर होत्या यश कोहली म्हणून त्यांना राहिलं मला अकाउंट उघडून दे, मी हे कॅश करतो, कॅश करणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी त्या नावानेच अकाउंट ओपन केलं. त्या काळामध्ये आजच्यासारखं काही काय म्हणतात आधार कार्ड पाहिजे आणि हे पाहिजे
तेव्हा
ते पाहिजे असं
सगळं
काही
सोपं होतं.
सहज सोपं होतं आणि मोठं अकाउंट म्हणजे मोदी थ्रेड्स अकाउंटशी एक्झिक्युटिव्ह बाई नाव ओळख देते इंट्रोडक्शन,
त्यामुळे तुमचं पटकन काम झालं.
आणि त्याच्यानंतर मी जी काही कामं केली ती याच नावाने मानधनाचे चेक मागायला लागलो आणि ते मिळायला लागलं. आणि सुलभाताई म्हणजे सुलभा देशपांडे त्यांची मी बरंच मदत केली होती नाटकाला, तर त्या म्हणायचे का रे छान नाव आहे रघुकुल, तर हेच ठेव तू. आणि ते चिकटलं
आणि तेव्हापासून तुम्ही रघुकुल झालात.
तरी आज त्याला किती झाली, आज 30-35 वर्ष झाली.
हा तेच आता पण मी जे काही वाचनात आलं तेव्हा रघुकुलच तुमचं नाव बघितलं. तर तुम्ही कमर्शियल आर्टिस्ट म्हणजे त्याचा तुम्ही कोर्स केलात, त्याची पदवी घेतलीत, आणि पण मग त्याच्यानंतर तुम्ही आता लेखक पण आहात. म्हणजे चित्रकार तर असणारच, ते कमर्शियल आर्टिस्टच्या ओघा ओघाने आलंच त्यातनं, पण नाटककार हे कसं काय सगळं घडलं?
मला असं वाटतं माझ्या एकूण करिअरमध्ये एकातनं एक अशा गोष्टी होत गेल्या. मी जे जेला आलो आणि तिथे आम्हाला शिकवायला नाटकातले म्हणजे माझे गुरु मोठे दिग्दर्शक दामू केंकरे होते.
अरे वा,
दामू केंकरांच्या बरोबर रमाकांत देशपांडे, पु ल देशपांडेंचे भाऊ होते, इर्शाद हाश्मी होता, एक चांगला नट होता. आमच्याच आधी एक दोन वर्ष अमल पालेकर पण पेंटिंगला होता.
अच्छा.
तर त्यामुळे तो एक माहोल होता. आणि जे जे हे एक वेगळं संस्थान आहे, म्हणजे जे जे ला आलो आणि ह्या गोष्टी सगळ्या यायला लागल्या. आणि गॅदरिंगमध्ये नाटकं वगैरे बघत असताना मला असं वाटतं केंकरांच्या नजरेत आम्ही भरलो असो, की आमची जी गँग होती नाटक करणारी. आणि त्यांनी ते म्हणाले की आपण गेली 11 वर्ष सतत भारतीय विद्याभवनच्या एकांकिकेची प्राइजेस मारलेली आहेत, पहिला नंबर
जे जे.
तर यावर्षी पण आपण एकांकिका करू. आणि तेव्हा मला नाटकाचा मुळीच गंध नव्हता, म्हणजे काही पाहिलेलं नव्हतं,
पण तरी त्यांनी तुम्हाला संधी दिली
आणि ते आम्ही केलं आणि त्यालाही प्राइज मिळालं.
अरे वा.
तर तेव्हा ते म्हणाले काय करणारच पुढे, म्हणून मला सिनेमा करायचा आहे. कारण जसा जे शिक्षण तज्ञ माझे आजोबा होते तसेच आजोळीचे आजोबा हे सोलापूर मधल्या अतिशय प्रसिद्ध ज्याला म्हणजे एशियातलं त्या काळचं कॉम्प्लेक्स, सिनेमा कॉम्प्लेक्स भारत भागवत चित्र मंदिर.
अच्छा.
चार थिएटर एकत्र होती,
जसे मल्टीप्लेक्स वगैरे असतात
तसं मल्टीप्लेक्स शब्दही तेव्हा नव्हता, तेव्हा ते चार थिएटर एकत्र होते, त्याचे मॅनेजर होते. त्यामुळे मला कधी सिनेमा बघायचा असला की मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहायचो आणि म्हणायचो की अण्णा
सिनेमा जायचं,
आणि ते ज्या ह्याला बघायचे कुठला सिनेमा आहे त्याचं बुकिंग काय फुल आहे, तर एखाद्या डोअरकीपरला बोलवायचे आणि सांगायचे ह्याला खुर्ची टाकून द्या.
अरे वा, म्हणजे तुम्हाला सगळे फुकट सिनेमे बघायला मिळाले असेल, मजा होती. आणि त्या वेळेला असे फुकट सिनेमे बघायची एक गंमत आणि एक टिमकी मारायला आपल्याला खूप आवडतं ना, मित्रमैत्रिणी. मला सगळे सिनेमे बघायला मिळतात.
कशाला तो खुर्ची टाकून दिली की एक 10 मिनिटांनी हातात मँगोला पण.
अरे वा, क्या बात आहे, म्हणजे अगदी सर्व्हिस पण जबरदस्त होती.
जे जे परत आलो मी तर आजूबाजूला थिएटर
हो त्या बाजूला आहेतच, मेट्रो म्हणा,
लिबर्टी म्हणा, स्टर्लिंग म्हणा, न्यू एम्पायर म्हणा, यू नेम इट,
जवळपासच आहे.
त्यामुळे ते दोन्ही एकत्र प्रवास सुरू झाले होते,
म्हणजे थांबले नाही सिनेमा बघण्याचं तुमचं काम, ते
कंटिन्युअस चालू झालं
जे जे मधनं पण. म्हणजे मग या सिनेमा बघून तुम्हाला सिनेमा करावा असं वाटला का काय झालं?
नाही, मग काय झालं की केंकरांनी एक लिहायला सांगितले एकांकिका.
अरे वा, म्हणजे तुमची ती पण कला त्यांना कशी काय कधी दिसली किंवा कशी दिसली?
ज्याला असं वॉल मॅगझिन म्हणतात तसा एक कॅलेडोस्कोप म्हणून जे जे मध्ये आमच्या मॅगझिन चाललं, कोणी काही कविता लिहिल्या, एकांकिका लिहिली, कार्टून काढली, चित्र काढली, तर ते तिथे भिंतीवर आम्ही पिनअप करून ठेवायचो. ते काही तिथलं लिखाण त्यांनी पाहिलं होतं आणि म्हणाले की ते एकांकिका तू कली, तर मी म्हणलं मी काही पाहिलेलं नाही नाटक वाटक काय असतं मला माहित नाही. तर त्यांनी म्हणजे माझी अक्षरशः चंपी केली आणि म्हणाले की मी आता तुला एक चिठ्ठी देतो, ती चिठ्ठी घे आणि तू साहित्य संघात जा, साहित्य संघाच्या राखीव सीटवर बसायचं आणि तुला पाहिजे ते नाटक बघायचं, नाटक शिक तिथे पाहिल्याशिवाय असं म्हणाले. आणि असं मी उत्साहात म्हणजे एक तर स्टुडंट फ्री पास
मिळतंय पुढे
पहिल्या रांगेत बसून नाटक बघायला मिळतंय म्हणून मी घेतलं ते चिठ्ठी गेलो आणि नाटक पाहिलं. आता मी नाटकाचं नाव वगैरे सांगत नाही पण अत्यंत युसलेस बकवास नाटक होतं ते.
अरे बापरे.
आणि त्याच्या आधी एक मला अट घातली होती केंकरे सरांनी की नुसतं नाटक बघायचं नाही, त्याचं परीक्षण लिहायचं.
अरे बापरे.
मला ते धर्मसंकट होत की नाटकाचं परीक्षण काय लिहिणार. पण मी विटी ते गिरगाव त्यावेळेला काहीतरी 20-25 पैसे तिकीट बस होतात ते, त्याची जायची यायची तिकीट, तिथे वडा खाल्ला त्या कॅन्टीन
त्याचे पैसे द्यावे लागले
पण त्याचं बिल, आणखीन चहा प्यायला त्याचं बिल, असं एक त्याचा हिशोब केला एका कागदावरती सगळी चिटकवली बिल तिकीट आणि खाली त्याचा एकूण खर्च 23 रुपये अक्कल खाती जमा. हे परीक्षण म्हणून
तुम्ही त्या बोर्डावर लावलं तुमचं जे काही मॅनेज.
आता माझा हा पास जाणार म्हणजे नाटकाचाही पास
जाणार आता तुमचे सर ओरडणार तुम्हाला.
तर एक 2 दिवसांनी सरांचा मेसेज आले येऊन भेट, मला वाटलं आता काही खरं नाही. मग तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की चांगली नाटक बघ म्हणून तुला मी हे दिलं होतं, काहीतरी अक्कल डोक्यात शिरेल किंवा चांगलं काहीतरी बघता येईल, हे काय पाहिलंचं वगैरे. आणि एक 10 मिनिटं लेक्चर दिलं साधा. तर मी आपलं वळलो आणि कॅबिनचा दरवाजा उघडणार तेवढ्यात म्हणे हे काय आहे बरं, म्हणलं काय, ते परीक्षण चांगलं होतं.
म्हणजे त्यांची पण तशीच
करेक्ट करेक्ट
ते नाटक बघितल्यानंतर त्यांचं आणि तुमचं मत एकच झालं त्या नाटकाबद्दल.
ते म्हणायला लागले की लिहित जा आणि
तेव्हापासून तुम्हाला त्यांनी प्रोत्साहन त्यांच्याकडून मिळत झालं. आपण एक छोटस गाणं ऐकूया आणि आपल्या गप्पांकडे पुढे वळूया.
माझ्या संसाराला आणि काय हवं,
तुझ्या माझ्या निकराला घर कोल नवं,
नव्या घरा मंदी काय नवीन घडलं,
घर कुला संग संभई गळ होईल, दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल, दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल.
राहील का सुकलत तुझ्या माझ्यावानी,
झोपा पुलच पर होईल ये गळ, रोपा पुलच पर होईल ये गळ,
मी इथे स्टुडिओत रघुवीर कुलकर्णी म्हणजेच रघु कुल यांच्याशी गप्पा मारते. तर अशा तऱ्हेने तुमचं चित्रकला आणि त्यातून लिखाण मग नाटक, आता नाटककार झालात ते कसे काय?
आम्ही नाटक करत होतो, डिप्लोमा झाला आमचा आणि आता व्यवसायाला लागायचं, कुठल्या त्या एजन्सीत ऍड एजन्सीत काम करायचं वगैरे सगळं ठरलं होतं. पण मग सरांनी म्हणजे दामू सरांनी मला परत बोलवलं आणि सांगितलं, आमची काय गँग होती त्यांना बोलवलं आणि सांगितलं की हे बघा जाहिराती आणि ऍड कॅम्पेन वगैरे सगळेच करतील, पण तुमच्याकडे आणखीन एक कला आहे, नाटक करू शकता तुम्ही आणि ती फारशी फार लोकांकडे नसते, तेव्हा ती सोडू नका, ती तुम्ही करत राहा. म्हणजे तुझं लिखाणही होईल, नाटकाशी संबंध राहील, थिएटरशी संबंध राहील
आणि काम पण करणार, म्हणजे ऍक्टिंग अशा तऱ्हेने सगळंच कलाकार.
तिकडे तुमचं लक्ष जाऊ देऊ नका, म्हणजे दुर्लक्ष करू नका त्याच्याकडे. आणि मग मी आम्ही म्हणालो की आता काहीतरी संस्था काढून त्याचं नाव ठेवूया. तर तेव्हा वेगवेगळ्या नावाची प्रथा होती, आम्ही आणि वगैरे
उन्मेष होती, मला उन्मेष होती,
तर काय नाव ठेवूया असं होतं. तर आमचा एक माझा टवाळ मित्र होता, तो म्हणाला तुम्ही लाख नाटक कराल, कुणीतरी बघायला यायला पाहिजे ना. तर मग माझ्या डोक्यात अशी एक कल्पना आली की नाटक हे रंगमंचावर नसतं किंवा ते प्रेक्षकातही नसतं, तर त्या नटांच्या आणि प्रेक्षकांच्या संवादामध्ये असतं. त्यामुळे नाटक जर रंगणार असेल तर त्याला प्रेक्षक
हवे.
तर मग आपण त्यांनाच आवाहन करणारं नाव ठेवूया म्हणून एक वेगळं नाव आलं डोक्यात, या मंडळी सादर करूया.
अरे वा, खूपच नाविन्यपूर्ण नाव आहे तुमच्या संस्थेचं.
करेक्ट.
आणि ही तुमची नाटकाची संस्था,
प्रायोगिक नाटकाची संस्था, त्याची स्टेट कॉम्पिटिशनला नाटकं करायची, बाहेर कुठल्या एकांकिका स्पर्धांमध्ये करायची, या योगाने आमची नाटकं लिहिणं सुरू झालं, नाटकाच्या तालमी चालू झाल्या, त्याचे प्रयोग करायला लागलो. छबिलदास चळवळ तेव्हा खूप जोरात होती,
ते प्रायोगिकसाठी तेव्हा खूप प्रसिद्धच होतं.
तिथे जवळजवळ आम्ही एक 12 एकांकिका आणि 6-7 नाटकं केली.
अरे वा.
आणि ती इतकी आमची संस्था गाजलेली होती की स्टेट कॉम्पिटिशनला आमचं नाटक डिक्लेअर झालं की हाऊसफुल होत असे.
अरे वा,
म्हणजे गँगवे
खात्री होती. आणि चांगला प्रयोग
आहे की आर्टिस्ट लोकांचा असल्यामुळे व्हिज्युअल छान असायचे, सेट डिझाईन छान असायचं, लाइटिंग छान असायचं आणि एक वेगळा अनुभव मिळायचा.
काही नाटकांची त्यातली नावं,
एक आमचं खूप गाजलेलं नाटक म्हणजे अलवारा डाकू.
अच्छा.
तर तो एक अलवारा राजस्थान मधला डाकू होता आणि
त्याच्याबद्दल
पुरुषोत्तम बेर्डेने लिहिलं होतं
तुमच्या बरोबर. मला वाटतं पुरुषोत्तम बेर्डे
होता,
बरोबर काम करायचा तुम्ही जोडी.
आम्ही आमचा आणि मग नंतर आमची माझी एक कोळीष्टक म्हणून नाटक होतं, त्याच्यानंतर एक चुहे म्हणून नाटक होतं.
अच्छा.
एक काय डेंजर वारा सुटला आहे,
म्हणजे ही सगळी मराठी नाटक,
ही मराठी नाटक आणि प्रायोगिक रंगमंचावरनं आणि स्टेट कॉम्पिटिशनला
उतरलेली आणि बक्षीस पण बऱ्याच ह्याच्यात मिळवलेली. याच्यानंतर तुम्ही चित्रपटांकडे पडवळलात मला वाटतं.
चित्रपट आजूबाजूला माझ्या होतेच, म्हणजे जसं जे जे आलो तरी मॅटिनी मेक इट
असायचं.
आणि माझी एक हे होती की मला जर काही थीम सुचली किंवा नाटक सुचलं काही मी लिहिलं तर दामू केंकरांना वाचून दाखवायचं,
आणि ते पहिले तुमचे ते गुरु होते त्यामुळे
आणि त्यांची सजेशन अतिशय ग्रेट असायची. तर मी एक गोवा हिंदू असोसिएशनच्या गाडीला अपघात झाला होता.
हो, आठवतंय मला.
शांता गोखले आणि
75
आणि त्याच्यावर मला एक थीम सुचली होती, ते मी नाटक लिहिलं.
अरे वा.
आणि ते नाटक लिहून स्टेटला करायचं म्हणून केंकरेंना ऐकलो. तर केंकरे म्हणाले की नाटक चांगलं आहे पण खांद्यावर डोकं असलेला कोणी सेन्सरचा माणूस हे पास करणार नाही, कारण हा सक्सेसफुल क्राईम आहे. सो ह्याला दुसरा अंकली.
अच्छा.
नाटक कम्प्लीट करची.
तुम्ही असं एकांकिकेसारखं लिहिलं होतं का?
ते साधारणतः 1.5 तासाच.
अच्छा.
आणि मग मी विचार करायला लागलो, त्यांनी काही सजेशन्स दिल्या आणि दुसरा अंक लिहिला आणि ते नाटक कोळीष्टक या नावाने आम्ही स्टेट कॉम्पिटिशन सादर केलं. त्यात आताची सगळी जी वेल नोन नावं आहेत, म्हणजे अजित भुरे आहे, संजय मोने आहे, निवेदिता जोशी आहे, विजू केंकरे आहे, ही सगळी
मंडळी तेव्हा नाटकात होती.
आणि ते खूप गाजलं, त्याला प्राइजेस मिळाले वगैरे. पण त्यात एक असा हे झाला होता, ते मी वाचलं तेव्हा केंकरे सर मला म्हणाले होते की रघु तू सिनेमॅटिक लिहितोस, सिनेमा
आहे.
आणि त्याच वेळेला मी एका दुसऱ्या सिनेमाच्या थीमवर काम करत होतो आणि ते काही कारणांनी झालं नाही.
अच्छा.
आणि प्रोड्युसरने सांगितलं मला 15 दिवसात दुसरी स्क्रिप्ट दिलीस तर नाही नाटक ऑन आहे, म्हणजे सिनेमा ऑन आहे, अदरवाइज
तुमचं काम संपलं,
पिक्चर संपला सर. तेव्हा मला असं लक्षात आलं की सर असं म्हणाले होते की हा सिनेमॅटिक सब्जेक्ट आहे, म्हणून मी पुन्हा 15 दिवस रात्रंदिवस बसून स्क्रिप्ट कम्प्लीट केली. तो पहिला पिक्चर मोहरे.
ओ बरं, मग मोहरे मध्ये कोणी काम केलं होतं?
मोहरे त्याचं कास्टिंग करायचं म्हटल्यानंतर मी ह्या सगळ्या माझ्या ग्रुपला सांगितलं, म्हणजे संजय निवेदिता, की बघ मला माझा पहिला पिक्चर आहे, मला विकली जाणारी नावं पाहिजेत.
बरोबर आहे.
आणि नाना माझ्या कॉलेजमधला मित्र,
नाना पाटील,
नानाला मी म्हटलं की ही स्क्रिप्ट ही वाच, ह्यातला जो रोल तुला आवडेल तो तू कर, पण तू एकदा डिसाइड झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूचे कास्टिंग मला करता येईल.
बरोबर.
तर त्यांनी तिथला
त्याचा
एक स्वतः त्याला ट्रक ड्रायव्हरचा रोल करायचा होता, तो त्यांनी केला. मग सविता प्रभूने चांगली मैत्रीण होती माझी आहे, तर ती म्हणाली की मी एक सिनेमा करते त्याच्यामध्ये छान एक मुलगी आहे, तिचं नाव आहे माधुरी दीक्षित.
अरे वा,
तर तू तिला बघ.
तर
मी जिप्सी मध्येच माधुरी दीक्षितला बोलवलं आणि तिथे मुमेंट ती एंटर झाली तेव्हा इतका आमचा नाटकाचा संबंध असल्यामुळे म्हणलं इट्स अ स्टार मटेरियल. आणि तिथे
खूप अगदी तुमचे जबरदस्त नाही योग तर आहेतच, पण जबरदस्त तुमचे वशिले आणि ओळखी अशा मोठ्या मोठ्या नावाजलेल्या लोकांशी आहेत असं म्हणायला पाहिजे. तर हे तुमचं सिनेमाच्या बद्दल झालं. आणि मग तुम्ही सिनेमे साधारण किती केले?
मी एक सिनेमा हा फुल लेंथ 86 ला केला, मोहरे नावाचा.
तुम्ही टीव्हीसाठी काहीतरी केलं?
टीव्हीसाठी अनेक सिरियल्स वगैरे काही म्हणजे कॉन्ट्रीब्युट केल्या होत्या, काही लिहिल्या होत्या. आणि आता शेवटची केली ती ग्रहण नावाची होती.
अच्छा.
त्या ग्रहण नारायण धारपांची एक गोष्ट होती आणि ती खूप पूर्वी वाचली होती कादंबरी मी. आणि ऑल ऑफ अ सडन असं मला विचारण्यात आलं की करणार का आमच्यासाठी काही झी साठी.
अच्छा, झी मराठी.
झी मराठीला. तर मग मला ती गोष्ट आठवली आणि मी त्यांना ती नॅरेट केली आणि अगदी पहिल्या मीटिंग मध्येच ती अप्रूव्ह झाली.
अच्छा.
आणि मग आपली ही जोशी
निवेदिता
पल्लवी जोशींनी तो रोल केला.
अरे
आणि
खूप छान काम करत,
अतिशय चांगला तिने केलाय रोल तो छान. आणि अतिशय गाजली ती, म्हणजे वेगळी होती. पण ती रात्रीचा स्लॉट होता त्याचा जो नंतर एस्टॅब्लिश झाला 10:30
ओ खूप उशिरा
उशिरा, कारण तो वेगळी गंमत होती त्याच्यामध्ये.
अच्छा अच्छा.
ती झाली आणि आता आणखीन काही स्क्रिप्टवर काम करत आहे.
अच्छा. आणि मला असं वाटतं तुम्ही सई परांजपेंच्या बरोबर सुद्धा.
सईचा असा झाला किस्सा की मी कविता लिहायचो आणि ते एक कवितेचं माझं 13वा महिना म्हणून पुस्तक. आणि
ते माझ्याकडे तुम्ही मला भेट म्हणून दिलंत. खूप गमतीशीर पहिलं पानच मुळी आणि त्याच खूप बघण्यासारखं आहे. त्याच्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की हा कार्यक्रम आपला आकाशवाणीवर चालू असल्यामुळे मी त्यांना ते पुस्तक दाखवू शकत नाही आहे, कारण त्याचं पहिलं पानच मुखपृष्ठ खूप बघण्यासारखं आहे. त्याचं जे काही आर्टवर्क म्हणता येईल आणि मुळात आधी 13वा महिना हे नाव सुद्धा. तर हे पुस्तक त्याच्यामध्ये वाचलं मी, सईना ते आवडलं,
तिथूनच ओळख झाली.
तुमची ओळख झाली.
ऍक्च्युली त्याचा आयडिया अशी होती की 12 महिने वर्षाचे असतात.
बरोबर.
पण 12 महिने तुम्ही काय म्हणतात तुम्ही आयुष्य जगलात की एक अनुभवाचा 13वा महिना असतो.
अरे वा. हा खरंय ते.
हा मग तुम्ही अनुभव
काय काय आपले शिकत येतात.
13वा महिना म्हणून
त्याच्यातून तुम्हाला हे नाव सुचलं तुमच्या या कविता संग्रहाचं. तुम्ही सई म्हणजे त्या बालचित्र त्यांची एक
संस्था
अध्यक्ष
होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्यासाठी एक
त्यांच्यासाठी
12 भागवतांच्या बिपिन भुकलवार ह्या कॅरेक्टरची एक फिल्म केली.
अरे वा.
लगी शर्त म्हणून.
अरे वा. आणखीन आता मग सध्या काय चालू आहे तुमचं काम? आणि सध्या खरं म्हटलं तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये अलीकडे तुम्ही सातत्याने दर 15 दिवसांनी तुमचे मला वाटतं लेख येतात.
सदर
एक सदर तुम्ही लिहिताय, मी पण आता वाचलं ते. तर ते कसं काय आहे?
ऍक्च्युली मी हे सदर माझ्या लिहिण्याच्या आधी एक अनेक सदर लिहिली
म्हणजे वर्तमानपत्रात
महाराष्ट्र टाइम्सचे जे सांस्कृतिक संपादक म्हणता येईल असं दिनकर गांगर हे खूप चांगले माझे मित्र होते आणि ते माझ्या मागे लागायचे की लिहिली पुष्पा भावे अशा गप्पा चालू असताना म्हणायच्या की काहीतरी लिही त्याच्याशिवाय
रुयाला शिकवायला होते आम्हाला
त्या त्यांनी अनेक ठिकाणी नाव सांगितलं की याच्याकडनं लिहून घ्या म्हणून आणि त्यामुळे मी
केवढा विश्वास होता बघा की वर्तमानपत्रासाठी तुम्हाला लिहायला सांगणं आणि ते इतक्या हजारो लाखो वाचकांना ते आवडेल अशी त्यांना आणि पोहोचवणं याच्याबद्दल त्यांची खात्री होती नाही का
त्यामुळे तरुण भारत महानगर लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स अशी सदर लिहिता लिहिता आता पुन्हा महाराष्ट्र टाइम्स साठी लोलक म्हणून
सध्याचं तुमचं जे चालू आहे ते आणि याच्या व्यतिरिक्त इतर काही टीव्हीच्या बद्दल किंवा टीव्हीसाठी वगैरे
काही सिरियल्सच्या कल्पना आहेत आणि त्या बहु प्रत्यक्षात कारण टीव्हीला खूप गाण्या असतात
हो बरोबर आहे आणि मला थोडस आता असं वाटायला लागलंय की तुम्ही 3 महिने सिडनीत आणि ही तुमची पहिलीच ऑस्ट्रेलियाची सहल आहे त्यामुळे सिडनीत आमच्यासारखे अनेक लोकांना तुम्ही भेटलात आणि त्याच्यातून आता काहीतरी एक नवीन उगवणार आहे की काय अशी मला पोटात थोडीशी एक म्हणजे गोळा आलाय माझ्या पोटात कारण उद्या असं काही तुम्ही लिहिलं आणि त्याच्यात जर आमच्या ओळखीचं किंवा माझ्यात त्याबद्दल काही साम्य वगैरे दिसेल की काय कारण तुम्ही आता जे म्हणालात की जे काही तुम्ही लिहिता ते असं बघितल्यात तुमच्या अनुभवातनं वगैरे असतं त्यामुळे ही शक्यता नाकारता येणार नाही का आम्हा सिडनीकरांना ज्यांची रघुकुलांची ओळख झाली आहे त्या सगळ्या मंडळींनी जरा जपून राहा बर का तर रघुकुल तुमच्याशी बोलून गप्पा मारून खूप छान वाटलं अजून खूप काही बोलण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडून तुमचे अनुभव खूप काही ऐकण्यासारखे असतील आणि आहेत मी अजूनही बरंच ऐकलंय आपण भेटलो तेव्हा परंतु वेळेच्या अभावी आपल्याला सगळं काही आता बोलता येणार नाही तुम्ही परत जरूर यालच म्हणजे इथे तुमची मुलगी आणि जावई असल्यामुळे तर परत जरूर या तेव्हा आपण पुन्हा एकदा तुमचा कार्यक्रम करू तुमच्या पुढच्या सगळ्या जे काही तुमचे प्रकल्प आहेत प्रोजेक्ट्स आहेत त्या सगळ्यासाठी खूप खूप आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा आणि तुमचा प्रवास परतीचा सुखकर आणि व्यवस्थिशीर हो ही आमच्या सगळ्यांच्याकडून सदिच्छा आणि आज आल्याबद्दल मनापासून धन्यवाद
नमस्कार
श्रोते हो आजच्या या कार्यक्रमाचा शेवट मी रघुवीर कुलकर्णी अर्थात रघुकुल यांच्या 13वा महिना या कविता संग्रहातल्या काही कविता वाचून करणार आहे काजळलेल्या निराशेला कुठेही